हे प्रभु, तुम्ही शेवटी आलात. आपला आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ऋषीमुनी हजारो लाखो वर्ष तपश्चर्या करतात, तरी त्यांना दुर्लभ असलेले आपण इतक्या लवकर माझ्याकडे आलात. आज आपल्या दिव्य दर्शनाने माझी तपश्चर्या फळास आली, माझा जन्म सार्थक झाला, माझी गुरुसेवा सार्थक झाली. आता मला आपल्या दिव्य धामाची प्राप्ती होईल. आपण चित्रकूट पर्वतावर आलात तेव्हा मी माझ्या गुरूंची सेवा या आश्रमात करत होते. त्याचवेळी माझे गुरु दिव्य देह धारण करून आपल्या वैकुंठास गेले. जातेवेळी त्या महर्षींनी मला सांगितले होते, आपल्या आश्रमात प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण अतिथी म्हणून येतील. तू त्यांची यथाशक्ती सेवा कर, त्यांच्या दर्शनाने तुला अक्षयधामाची प्राप्ती होईल. हे प्रभू, त्या महान महात्म्यांनी ही गोष्ट मला सांगितली होती. हे प्रभू, तुमचा दयाळूपणा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.
अहम भक्त पराधीन य स्वतंत्र इव द्विजः, साधु भीर ग्रस्त हृदय भक्ते भक्त जनप्रिय. मी माझ्या भक्तांच्या नियंत्रणाखाली असतो. खरंच मी स्वतंत्र नाही, मी माझ्या भक्तांच्या मनात स्थित असतो. कारण माझ्या भक्तांचे मन सर्व भौतिक दूषणांपासून मुक्त असते. अशी कृपा मी माझ्या भक्तांवरच करत नाही, तर माझ्या भक्तांच्या भक्तांवर सुद्धा करतो. साधवो हृदयं मह्यं, साधुनां हृदयं त्वहं, मदन्यते न जानन्ति नाहं तेभ्यो मनागमे. भक्त सदैव माझ्या हृदयात आहेत आणि मी सदैव त्यांच्या हृदयात आहे. भक्त माझ्या व्यतिरिक्त काहीही जाणत नाही आणि मी सुद्धा भक्ताला विसरू शकत नाही. मी आणि माझ्या शुद्ध भक्तांमध्ये अत्यंत निकट प्रेमाचा संबंध असतो. पूर्ण ज्ञानाने युक्त असे शुद्ध भक्त भगवत भक्तीपासून कधीच दूर राहत नाहीत आणि म्हणून ते मला अत्यंत प्रिय आहेत. हे शबरी, मी हे पाहत नाही की माझा भक्त महालात राहतो की साध्या कुटीत, तो विद्वान पंडित आहे की अज्ञानी आहे, किंवा त्याची जात कोणती आहे, त्याचा रंग कोणता आहे, हे कधीही पाहत नाही. मी फक्त खरी भक्ती पाहतो.
हे प्रभू, तुम्हाला देण्यासाठी माझ्याकडे माझ्या हृदयाशिवाय दुसरे काहीही नाही. पण हा, मी सकाळी काही गोड बोरे तोडून आणली आहेत. मला खात्री आहे तुम्हाला ती नक्कीच आवडतील.
आ हा हा हा, अति सुंदर, अतिशय रुचकर. मी आजपर्यंत अनेक पदार्थांचे आस्वादन केले आहे, पण अशी रुची आजवर अनुभवली नाही. लक्ष्मण, तू पण घे, खरच खूप गोड आहेत.
दादा, पण ही बोरे उष्टी आहेत.
ही बोरे ज्या भक्तीने अर्पण केलेली आहेत त्यासारखी चव मी आजवर चाखली नाही. तू पण त्याची गोडी चाखून बघ, मग तुला समजेल. जो कोणी मला भक्तीने फळ, पान, फूल किंवा साधे पाणी प्रेमाने अर्पण करतो त्याला मी आनंदित करतो.
खरंच
अशी बोरे आजपर्यंत मी ही कधीच खाल्ली नाहीत.
शबरीने स्वतःसाठी बोरे खाल्ली असती तर ती उष्टी ठरली असती. ही बोरं आंबट आहे की गोड आहे हे पाहण्यासाठी प्रत्येक बोर ती खाऊन पाहत असे. शास्त्रानुसार उच्चिष्ट भगवंताला अर्पण करणं हा अपराध आहे. प्रभूंना आंबट बोरे देऊन त्यांना त्रास होण्याऐवजी मी चाखून पाहिलं, त्यासाठी मला नरकात जावे लागले तरी चालेल. हा तिच्या अंतरीचा भाव होता. प्रभू रामचंद्र वनवासात गेले त्या पहिल्या रात्री ते गोहक राजाच्याकडे निवासासाठी राहिले. गोहकाने अर्पण केलेल्या वस्तू भगवंतांनी स्वीकारल्या नाहीत, परंतु शबरीची साधी उष्टी बोरे भगवंतांना 56 भोगापेक्षा अतिशय मधुर वाटले. गोहक भगवंताचा भक्त होता. शबरी भगवत भक्तांची भक्त होती. भगवंतांना त्यांच्या प्रत्यक्ष भक्तांऐवजी त्यांच्या भक्ताच्या भक्तांवर अधिक प्रेम असतो.
आजपर्यंत मला वाटत होते की या पृथ्वीवरील किंवा स्वर्गातील कुणीही असा व्यक्ती नाही की तो माझ्या इतका श्रीरामाला प्रिय असेल. हे माते, तुझे रामाबद्दलचे प्रेम या जगात कायम अविस्मरणीय राहील. रामाबद्दल परम आदर असणाऱ्या या महान भक्तापुढे मी नतमस्तक झालो आहे.
मी कबंदच्या मुखातून तुझ्या महान मातंग ऋषींविषयी ऐकले होते. त्यांचे कार्य मी प्रत्यक्ष पाहू इच्छितो.
विविध प्रकारच्या पशुपक्षींनी भरलेले हे वन मातंग वन म्हणून प्रसिद्ध आहे. हे रघुकुल तिलक, याच ठिकाणी शुद्ध अंतकरणाचे हरिभक्त पारायण माझे गुरु निवास करीत होते. येथे गायत्री मंत्र जप करीत, येथे अग्निहोत्र करीत, त्यांच्या तपश्चर्येने हे स्थान परम पवित्र झाले आहे. वृद्धा अवस्थेने असमर्थ झाल्यावर त्यांनी आपल्या चिंतनाने सप्तसागरांचे पवित्र जल प्रकट केले. माझ्या गुरुजनांनी स्वहस्तेने केलेली कमळाची माळ आजवरही सुकलेली नाही. ज्यांचा हा पवित्र आश्रम आहे त्यांच्या चरणाची मी दासी आहे. मी माझ्या गुरुजनांच्या सेवेत पुन्हा जाऊ इच्छिते.
हे शबरी, मी तुझ्या भक्तीने अतिशय प्रसन्न झालो आहे. मातंग ऋषींची तू सर्वोत्तम शिष्य आहेस. एक आदर्श शिष्य व भक्त म्हणून भविष्यात तुझे नाव घेतले जाईल. तुझ्या सेवेत खंड पडू नये म्हणून मी तुला दिव्य दृष्टी प्रदान करत आहे, जेणेकरून तू सदैव माझे दर्शन घेऊ शकशील. हे भद्रे, तू माझा मोठा सत्कार केला. आता तू तुझ्या इच्छेनुसार आनंदाने तुझ्या अभीष्ट लोकांची यात्रा कर.
हे प्रभो, तुम्ही माझ्या कुटीत आलात, मला भेटलात, यातच माझे जीवन कृतार्थ झाले. आता आपण कृपा करून मला नवविधा भक्ती मार्ग समजावून सांगा.
श्रवण कीर्तना स्मरण वंदना पाद से श्रवण कीर्तन स्मरण वंदन पाद सेवन दास रे पूजन सखी जनात्मनिवेदन पूजना सखी जनात्मनिवेदन गोविंद दास विलास रे चरणारविंद.
हे शबरी, या 9 मार्गांपैकी जो कोणी सर्व किंवा कोणत्याही एका मार्गाचा अवलंब करतो तो मला आनंदित करतो व मला नक्कीच प्राप्त होतो. माझे सदैव चिंतन करून जे जे मोठ्या मोठ्या योग्यांना अवघड आहे ते तू सहजपणे प्राप्त केले आहेस, कारण तू माझी प्रामाणिक भक्त आहेस.
हे भगवान, तुमचा दयाळूपणा मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.